आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हिरवी झेंडी. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची पोटनिवडणूक उद्या. सामाजिक राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि बुलडाणा जिल्ह्यात संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण. आता सविस्तर बातम्या. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून विद्यमान 6 फलाटांबरोबर आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील एकूण फलाटांची संख्या 12 होईल. तसंच जुन्या RRI प्रणालीऐवजी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे इथं दिली. वैष्णव यांच्या हस्ते आज पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सेवेला प्रारंभ करण्यात आला. विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी देखील करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले तर केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना वैष्णव यांनी पुणे रेल्वे विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याची माहिती दिली. हडपसर स्थानकावरील विद्यमान 3 फलाटांचा आधुनिकीकरण करून चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे असंही ते म्हणाले. दरम्यान पुण्यातील हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या नव्या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवी झेंडी दाखवली. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची पोटनिवडणूक उद्या 18 जून रोजी होणार असून त्यासाठी प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीसाठी 1,836 मतदार असून 14 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी देखील उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 4 मतदान केंद्रांवर 457 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे मतदान होणार असून 3 उमेदवार रिंगणात आहे. मतमोजणी 22 जूनला भंडारा इथं होईल. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघ इथून भाजपचे अरुण लखाणी बिनविरोध निवडून आले आहे तर यवतमाळ मतदारसंघ इथून शिवसेना शिंदे गटाचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलंय. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहे असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात असंही त्यांनी पत्रात नमूद केलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं. भाजपा आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहे. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत आजपासून नशामुक्त भारत सप्ताहाला सुरुवात होते आहे. या उपक्रमाद्वारे युवक महिला शैक्षणिक संस्था आणि समाजातील सर्व घटकांच्या सहभागातून व्यसनमुक्त भारताचा संकल्प अधिक बळकट केला जाईल. हा सप्ताह 26 जूनपर्यंत चालणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणाअंतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणावरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला तर जळगाव जामोद इथं शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचा ताबा घेत आक्रमक आंदोलन केलं. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन तीव्र होत असताना कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन तुपकर यांनी केलंय. कोळसा उत्खननासाठी अधिग्रहित होणाऱ्या शेतजमिनीला प्रति एकर किमान 30 लाख रुपयांचा मोबदला देण्याची मागणी चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहे. सध्याचा मोबदला महागाई आणि वाढलेल्या पुनर्वसन खर्चाच्या तुलनेत अपुरा असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन उत्तर मध्य रेल्वेनं कानपूर सेंट्रल तिरुचिरापल्ली दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. गाडी क्रमांक 01927 ही 17 आणि 24 जून रोजी कानपूरहून तर गाडी क्रमांक 01928 ही 20 आणि 27 जून रोजी तिरुचिरापल्लीहून धावणार आहे. या विशेष गाडीला नागपूर विभागातील बल्लारशा, चंद्रपूर आणि नागपूर स्थानकांवर थांबा देण्यात आला असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक आणि आरक्षणाची माहिती तपासून घ्यावी असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय. वाशिम पोलिसांनी विशेष मोहीम राबवत जिल्ह्यातील अजामीनपात्र वॉरंट असलेल्या 53 फरार आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या आदेशानुसार 22 अधिकारी आणि 108 कर्मचाऱ्यांनी 15 जून रोजी रात्री ही संयुक्त कारवाई केली. न्यायालयात हजर न राहता फरार झालेल्या आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आलं. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणं निकाली काढण्याच्या दृष्टीनं ही मोहीम राबवण्यात आली. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट सामन्यात आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं अफगाणिस्तानला विजयासाठी 403 धावांचं लक्ष दिलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरु झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना युकेमधील लीड्स इथं खेळला जाणार असून भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनेल मेसीनं हॅट्रिक साधत इतिहास रचलाय. मेसीनं विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करत जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोज या विक्रमाची बरोबरी केली आहे. आगामी काही तासात विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, वाशिम, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारा आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या देखील नागपूरसह भंडारा, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान कायम राहणार आहे. याच जिल्ह्यांमध्ये उष्णतामान देखील उच्चांकी राहण्याची शक्यता असल्यानं उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलंय. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हिरवी झेंडी. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची पोटनिवडणूक उद्या. सामाजिक राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय आणि बुलडाणा जिल्ह्यात संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.